आकाशवाणी मुंबई। उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। मलावीचा दौरा आटोपून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मायदेशी रवाना। महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीचं जागावाटप येत्या 1-2 दिवसात जाहीर होणार। झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीचं जागावाटप जाहीर, तर भाजपची पहिली यादी प्रसिद्ध। आणि न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात सरफराज खानच्या 150 जोरावर दुसऱ्या डावात भारतीय संघ 462 तंबूत। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आफ्रिकन राष्ट्रातल्या आपल्या 3 दिवसांचा दौरा आटपून भारतात परतत आहेत। मलावी विमानतळावर आज त्यांना उपराष्ट्रपती मिशेल बिझविक यांनी निरोप दिला। यावेळी अनेक उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते। दिल्लीसाठी रवाना होण्यापूर्वी त्यांनी मलावीतल्या सांस्कृतिक स्थळांना भेटी दिल्या। अल्जेरिया, मोरिटानिया आणि मलावी या 3 देशांच्या दौऱ्यात राष्ट्रपतींनी मलावीचे अध्यक्ष लाझरस चक्वेरा यांच्याशी द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली। या 3 देशातल्या भारतीय वंशाच्या नागरिकांशी त्यांनी संवाद साधला। भारत आणि मलावी दरम्यान क्रीडा, युवा, औषध निर्माण, कला आणि सांस्कृतिक क्षेत्रात सहकार्यासाठी 4 सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या। शिक्षण क्षेत्रात झालेल्या बाजारीकरणामुळे शिक्षणाच्या दर्जावर विपरीत परिणाम होत असल्याचं प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलंय। राजस्थानमधल्या सीकर इथल्या कार्यक्रमात ते बोलत होते। शिक्षण हे कधीच उत्पन्नाचं साधन नव्हतं, तर ते त्यागाचं, परोपकाराचं आणि समाज सक्षम घडवण्याचं माध्यम होतं। शिक्षण क्षेत्राचा व्यवसाय होणं हे राष्ट्राच्या भवितव्याच्या दृष्टीने पोषक नसल्याचं धनखड यावेळी म्हणाले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राष्ट्रीय शिक्षण कर्मयोगी सप्ताहाचं नवी दिल्ली इथं उद्घाटन झालं। राष्ट्रीय शिक्षण सप्ताहामध्ये प्रत्येक कर्मयोगी किमान 4 तास आपल्या क्षमतेशी निगडीत काही नवीन शिकण्याचा कार्यक्रम पूर्ण करेल। राष्ट्रीय शिक्षण सप्ताहात वैयक्तिक नागरिक, विविध मंत्रालयातल्या विभागातील कर्मचारी आणि इतर संघटनांमध्ये काम करणारे कर्मचारी सहभागी होतील। डिजिटल परिसंस्थेच्या मदतीने नागरिकांच्या हितासाठी प्रशासकीय यंत्रणा तयार व्हावी आणि कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळावं या उद्देशाने सप्टेंबर 2020 कर्मयोगी अभियान सुरू करण्यात आलं। बदलत्या जागतिक परिस्थितीत भारताच्या लष्कराला भविष्यवेधी ठेवण्यासाठी सरकारनं अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उपयुक्त परिसंस्था उपलब्ध करून दिली आहे, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे। ते आज नवी दिल्लीत राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयाच्या 62व्या एमफिल दीक्षांत समारंभात बोलत होते। आताचं युद्ध पूर्वीसारखं केवळ जमीन, पाणी आणि आकाशापुरतंच मर्यादित राहिलं नसून सध्या अशी युद्ध माहिती अर्थात डेटाच्या जोरावर आणि सायबर जग तसंच अवकाशातही लढली जात आहेत, असं राजनाथ सिंह म्हणाले। भारत आणि मेक्सिको या दोन्ही देशात परस्पर संबंध बहुआयामी आणि दृढ होतील, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे। मेक्सिको इथं होत असलेल्या भारत मेक्सिको व्यापार आणि गुंतवणूक शिखर परिषदेत त्या बोलत होत्या। मेक्सिको सिटीचे आर्थिक विकास मंत्री मानोला अल्दामा हे देखील या परिषदेत सहभागी झाले होते। देशात औषध निर्मिती, उत्पादन आणि वाहन क्षेत्रामध्ये वाढ होत असून यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी मुबलक संधी आहेत, असं अर्थमंत्री यावेळी म्हणाल्या। भारत मेक्सिकोमधली भागीदारी, सीमापार सहकार्य आणि फिनटेक डिजिटल देय प्रणालीमधल्या नाविन्यपूर्ण कामासाठी दोन्ही देशांमध्ये व्यापक बाजार संधी आहेत, असं त्यांनी म्हटलं। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या मोर्चेबांधणीला वेग आला आहे। महायुतीमध्ये केवळ 30-35 जागांवर सहमती व्हायची आहे। 1-2 दिवसात हे जागावाटप जाहीर होईल अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। नवी दिल्लीत ते आज वार्ताहरांशी बोलत होते। भाजपाच्या उमेदवारांची यादी लवकरच जाहीर होईल अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। दुसरीकडे महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नसून तिन्ही पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवणार आहेत। येत्या 2 दिवसात जागावाटपाची चर्चा पूर्ण होईल, असं काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी मुंबईत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं। दरम्यान धुळे आणि मालेगावसह राज्यातल्या 12 जागांची मागणी समाजवादी पक्षानं महाविकास आघाडीकडे केली असल्याचं पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आज धुळे इथं सांगितलं। झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने आज 66 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे। भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बाबूलाल मरांडी धनवर मतदारसंघातून, तर झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन हे सराईकेला मतदारसंघातून लढणार आहेत। झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीच्या जागावाटपाचं सूत्र निश्चित झालं आहे। झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस 70 जागा लढवणार आहेत। झारखंड मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष हेमंत सोरेन यांनी रांची इथं प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. 70 जागांचं पक्षनिहाय जागावाटप लवकरच निश्चित केलं जाईल. 11 जागा राजद आणि मार्क्सवादी लेनिनवादी कम्युनिस्ट पक्ष लढवणार आहे. पक्षनिहाय उमेदवारांची यादी तयार असून ती लवकरच जाहीर करण्यात येईल असंही सोरेन यांनी सांगितलं. झारखंडचे प्रभारी पोलीस महासंचालक अनुराग गुप्ता यांना तत्काळ पदावरून हटवण्याचे निर्देश निवडणूक आयोगानं झारखंड सरकारला दिले आहेत. मागील निवडणुकीत गुप्ता यांच्याविरुद्ध आयोगाच्या निर्देशांनुसार केलेल्या कारवाईच्या नोंदींच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीनं 16 उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. यात शहादा, साक्री, तुमसर, अर्जुनी मोरगाव, हदगाव, भोकर, कळमनुरी, सिल्लोड, कन्नडमधून औरंगाबाद पश्चिम, पैठण, महाड, गेवराई, आष्टी, कोरेगाव, कराड दक्षिण या मतदारसंघांचा समावेश आहे. भाजपानं केरळमधल्या वायनाड मतदारसंघातून नव्या हरिदास यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसकडून प्रियंका गांधी रिंगणात आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानं इथं पोटनिवडणूक होत आहे. श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं 18 विधानसभा मतदारसंघांचा हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी 7:10 अस्मिता वाहिनीसह प्रादेशिक वृत्त विभागाच्या युट्यूबवरून प्रसारित केला जात आहे. या कार्यक्रमात उद्या नाशिक जिल्ह्यातल्या 8 मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान बंगळुरूच्या चिन्नास्वामी मैदानावर सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीच्या आजच्या दिवसअखेर भारताचा संघ 462 धावांवर सर्व बाद झाला. सध्या भारताकडे 106 धावांची आघाडी आहे. भारताच्या सरफराज खाननं 150 धावा झळकवल्या तर रिषभ पंतचं शतक थोडक्यात हुकलं. सध्या भारताचा संघ कसोटी क्रिकेटच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे तर न्यूझीलंड 6 क्रमांकावर आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे ज्येष्ठ नेते मुबारक गुल यांनी आज जम्मू काश्मीर विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदाची शपथ घेतली. नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी श्रीनगर इथं राजभवनात झालेल्या समारंभात गुल यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी आणि अन्य कॅबिनेट मंत्री यावेळी उपस्थित होते. राजधानी दिल्लीतल्या प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून हवेच्या गुणवत्तेची पातळी खराब श्रेणीमध्ये असल्याचं केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं जाहीर केलं आहे. काल राजधानी दिल्लीत हवा गुणवत्ता निर्देशांक 292 इतका नोंदवला गेला. भारतीय गहू आणि बाजरी संशोधन संस्था कर्नाल यांनी आज केंद्र सरकारनं मंजूर केलेल्या गव्हाच्या 13 नवीन वाणांच्या बियाणांचं वितरण सुरू केलं आहे. नवीन वाणांचं बियाणं घेण्यासाठी देशभरातल्या 22,000 शेतकऱ्यांनी पोर्टलवर नोंदणी केली होती. गव्हाचं नवीन वाण अधिक उत्पादन देण्याबरोबरच रोगप्रतिबंधक आहे. बार्ली वाण DWRV 137 देखील गव्हाच्या मान्यताप्राप्त वाणांमध्ये समावेश करण्यात आला आहे. याचा उपयोग जनावरांच्या चाऱ्यातल्या पेंढ्यामध्येही करता येईल. इस्रायलच्या वायुदलानं आज लेबनॉनच्या दक्षिणेकडच्या बिंट जबेल वर केलेल्या हल्ल्यात हिजबुल्लाचा उपकमांडर नासर अबेद अल अझीज रशीद ठार झाला. हिजबुल्लाने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मलावीचा दौरा आटोपून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मायदेशी रवाना. महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीचं जागा वाटप येत्या 1-2 दिवसात जाहीर होणार. झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीचं जागा वाटप जाहीर तर भाजपची पहिली यादी प्रसिद्ध. आणि न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात सरफराज खानच्या 150 जोरावर दुसऱ्या डावात भारतीय संघ 462 धावांवर तंबूत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.